हाय मित्रांनो, कसे आहात? आपण गेल्या काही दिवसापासून तुम्हाला बोलण्याची इच्छा होती, काय बोलावं तर विषय आहे. आपण सुरू करत आहोत एक नवीन वेब न्यूज चॅनल महानायक ऑनलाईन. आपल्या सगळ्यांना याची माहिती आहे, परंतु नेमकं हे चॅनल काय आहे किंवा या चॅनलच्या माध्यमातून आपण काय देणार आहोत याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रिंट मीडिया दिवसेंदिवस अत्यंत खर्चिक असा मीडिया झाला आहे आणि सध्या ऑनलाईन मीडिया इतका पॉप्युलर आहे लोकांमध्ये की या ऑनलाईन मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर यावं, आपल्याला चांगल्या बातम्या द्याव्यात. ज्या काही घटना घडामोडी आपल्या अवतीभोवती घडतात त्याचं विश्लेषण, नेमक्या शब्दात विश्लेषण आपल्यासमोर करावं, अशा पद्धतीची इच्छा घेऊन, अशा पद्धतीची संकल्पना घेऊन आपल्यासमोर येण्याची माझी इच्छा होती आणि त्यानुसार आपण महानायक ऑनलाईन हे वेब न्यूज चॅनल आणि वेबसाईट आपण लवकरच सुरू करत आहोत. मित्रांनो, कोणतीही गोष्ट सुरू करायची म्हटलं की ती म्हणावी तितकी सोपी नसते, त्याच्या मागे प्रचंड परिश्रम असतात. अर्थात गुणवत्तापूर्ण जर एखादी गोष्ट द्यायची झाली तर त्यासाठी प्रचंड एफर्ट्स, परिश्रम घ्यावे लागतात आणि ते परिश्रम आपण घेत आहोत. मला याची कल्पना आहे, आपल्या सर्वांना या चॅनलची, या महानायक ऑनलाईनची उत्सुकता आहे आणि आपल्या विश्वासास पात्र होण्यासाठी महानायक ऑनलाईनची तयारी चालू आहे. मित्रांनो, काय देणार आहोत आपण या ऑनलाईन महानायकच्या यूट्यूब चॅनलमधून? 15 विविध चॅनल्स देण्याचा आपला संकल्प आहे 24/7 आणि खूप चांगले फीचर्स आपण अजून यासोबत देतो आहे. आता ते कुठले फीचर्स आहेत यासाठी मात्र आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. तोपर्यंत मित्रांनो, आपल्या लक्षात असू द्या महानायक ऑनलाईन. आपल्या सर्वांना या महानायक ऑनलाईनचे सबस्क्रायबर्स बनवायचे आहेत आणि आपल्या मनातलं, तुमच्या माझ्या मनातलं एक नवीन चॅनल आपण या निमित्तानं देण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.